नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ब्रिक्साच्या दुसऱ्या दिसा रियो दे जेनेरो हांगा पर्यावरण COP30 आनी जागतीक भलायकी हांचेर सत्र जातले. पर्यावरणीय कारवाया करपा खातीर भारताची खोल वचनबद्धतायेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. तशेंच भारतान लोकांच्या आनी गिर्याचे उदरगती खातीर घेतिल्ल्या उपक्रमांचेर सविस्तर चर्चा करतले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती लवचीक मुळाव्या साधन सुविधा खातीर आघाडी, जैव इंधन युती, व्हड अभियान आनी विशयांचेर ते भर दितले. फुडारी सामाजीक दृश्ट्या निर्धारित रोगांच्या निर्मुलना खातीर ब्रिक्स भागीदारी सुरू करतले. उपरांत प्रधानमंत्री ब्राझीलाची राजधानी ब्राझीलिया राज्य भेटी खातीर वतले. 57 वर्सांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच खेप. ब्रिक्स फुडाऱ्यांनी केल्ल्या घोषणेन जागतीक दक्षिणेच्या चडशा चिंतांक आळाबंद घाला अशें भारतान म्हळां. रियो दे जेनेरोत जाल्ल्या ब्रिक्स शिखर परिशदेच्या पहिल्या दिसाच्या समाप्ती उपरांत माध्यमांकडेन उलयतना परराष्ट्र मंत्रालयातले अर्थीक संबंद सचीव दामू रवी हांणी म्हळें की प्रधानमंत्री मोदी हांणी बहुपक्षीय जागतीक संघटना मदीं सुदारणांची गरज ठामपणान मांडली. 21व्या शतकांतल्या आव्हानांक फुडो करपाची क्षमता नाशिल्ल्या आनी बहुध्रुवीय आनी समावेशक जागतीक वेवस्थेच्या गरजे बद्दल मोदी हांणी जे म्हणिल्ले ताचो तांणी उगडास केलो.
प्राइम मिनिस्टर्स विजिट अज्यूम्स एडेड इम्पॉर्टन्स एंड द फॅक्ट दॅट इंडिया इज अ फाउंडिंग मेंबर ऑफ द ब्रिक्स. इंडिया हॅड ऑलवेज पार्टिसिपेटेड द ब्रिक्स समिट एंड ऑल्सो द फॅक्ट दॅट नेक्स्ट इयर इंडिया विल बी टेकिंग ओवर द चेअर. Honorable Prime Minister's participation assumes greater significance and importance given that background.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां की हालींच्या ऑपरेशन सिंदूर वेळार भारताच्या देशांतर्गत उपकरणांच्या क्षमतेन तांच्या संरक्षण स्वदेशी उत्पादनाची जागतीक मागणी वाढल्या. आज नवी दिल्लीत जाल्ल्या नियंत्रक परिषदेत उलयतना सिंग हांणी अधोरेखित केले की भारताच्या संरक्षण उद्योगांत प्रचंड शक्यता आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत संरक्षण क्षेत्रात लागी लागी स्वावलंबी झाला.
हमारा डिफेंस एक्सपेंडिचर कुछ ऐसा होना चाहिए जिसमें सिर्फ हमारा बजट न बढ़े बल्कि उस बजट का राइट डिप्लॉयमेंट एट द राइट टाइम फॉर द राइट ऑब्जेक्टिव भी उतना ही जरूरी हो. आज हमारे डिफेंस सेक्टर की ओर पूरी दुनिया की निगाहें ऑपरेशन सिंदूर के दौरान जो हमने शौर्य दिखाया है हमारे सेना के जवानों ने जो हमें डोमेस्टिक इक्विपमेंट की क्षमता का प्रदर्शन किया है उसके बाद हमारे इंडिजिनस प्रोडक्ट की ग्लोबल डिमांड और बढ़ रही है.
आजच्या युगात जय पुनर सशस्त्रीकरण आणि संबंधित गुंतवणूक वेगान वाढता त्या काळात संरक्षण अर्थशास्त्राचेर मंत्र्यांनी भर दिलो. आज अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रासयत चडशे सगळ्या प्रमुख देश तांचे संरक्षण खर्च वेगान वाढयता. 1,00,000 कोटी रुपयांच्या निधीसयत RDI योजनेचे उद्दिष्ट उच्च दर्जाच्या प्रकल्पांक प्रोत्साहन दिवप आणि महत्वपूर्ण तंत्रज्ञान साध्य करप असा असे ते उलयले.
फाइनेंशियल मैनेजमेंट को आगे बढ़ाते हुए डिफेंस इकोनॉमिक्स के क्षेत्र में भी आप आगे कदम बढ़ाएं और उसके पीछे कारण यही था आज भारत सहित पूरा विश्व री आर्मामेंट के नए दौर से गुजर रहा है और अब इस क्षेत्र में काफी कैपिटल इंटेंसिव इन्वेस्टमेंट भी किए जा रहे हैं.
केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी देशात मक्याच्या लागवडीक चालना दिवपाक बहुभागीदार दृष्टिकोनाचे आवाहन केले. ते उद्दिष्ट पुराय करपाक राज्य आणि केंद्र सरकारचे शास्त्रज्ञ, शेतकरी, कृषी विद्यापीठा आणि उद्योग हांणी एकठांय काम करपाचे गरज असा हाचेर तांणी भर दिलो.
चाहता हूं वन एग्रीकल्चर, वन नेशन, वन एग्रीकल्चर एंड वन टीम, इन सब की मिला के एक टीम बननी चाहिए जो एक दिशा में चले, तब हम तेजी से आगे बढ़ेंगे. और इसलिए फिक्की की अनुशंसाएं मेरे पास आएंगी तो मैं उनको गंभीरता से लूंगा, लेकिन विन विन सिच्युएशन रहनी चाहिए, किसान को भी फायदा और उद्योग को भी फायदा.
भारतीय हवामान विभाग IMD आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात खूप ते अत्यंत गोग्यांनी पावसाचो अदमास दिला. हवामान विभागान आज गुजरात, राजस्थान, हरियाणा, कोकण, गोय, ओडिशा, कर्नाटक, दर्यादेग आणि उत्तर प्रदेश या सहित वायव्य भारतातल्या काय वाठारांनी वादळ, वादळी वारे आणि विजासहित दडकांनी पाऊस पडपाची शक्यताय दिल्या. आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिपात पॅरालिंपिक भांगरा पदक विजेतो हरविंदर सिंगान बिजिंगात जाल्ल्या रिकव दादल्यांच्या उक्त्या सर्तीत वैयक्तिक भांगरा पदक जिखले. बॉक्सिंगात भारताच्या साक्षी चौधरीन अस्ताना हांगा जाल्ल्या जागतिक बॉक्सिंग सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनी गटात भांगरा पदक जिखले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.